नमस्कार, आकाशवाणी प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां प्रादेशीक खबरो दिता. केंद्रीय अक्षय उर्जा राज्यमंत्री तशेंच उत्तर गोंयचे खासदार श्रीपाद नायक हांणी काल खासदार निधींतल्यान दिव्यांग व्यक्तींक 3 चाकी मोटरसायकली दिल्यो. तशेंच सांखळे आमोणेच्या विठ्ठल रखुमाई मंदिराक स्पीकर सेट दिल्यात. खासदार निधींतल्यान 12 दिव्यांग व्यक्तींक अशा पद्दतीच्यो 3 चाकी मोटरसायकली दिल्यात. हे शिवाय सोलर स्ट्रीट लायट, 3 शाळांक बस, कांय पंचायतींनी कोयर एकठांय करपाक गाडी दिवची अशी मागणी तांणी केल्या. त्याच बरोबर शाळांक झेरॉक्स मशीन खासदार निधींतल्यान दिल्या. हे शिवाय मसूण भूंय आनी कम्युनिटी हॉल बांदपाचें काम सुरू जालां. कमीच कमी 50 तरी कामां खासदार निधींतल्यान करपाची मोख आपणे दवरल्या अशी माहिती ह्या वेळार मंत्री श्रीपाद नायक हांणी दिल्या.
पिछले 2 महीने पहले ऐसे ही हमने 3 ऐसे स्कूटर दिए हुए थे. आज फिर 3 का डिस्ट्रीब्यूशन आज यहाँ हो रहा है. उनके लिए हमने स्कूल बस पहुँचाई है और कई उनके डिमांड है, जो और कई 15 स्कूल से हमें डिमांड आई हुई है. MPLAD से हो या CSR फंड से हो, उनकी मांग हम निश्चित रूप से पूरी करते हैं.
गोंय हस्तकला महामंडळ आनी पणजेच्या पुलीस मुख्यालयाच्या मुखार आशिल्ल्या तांच्या अपरान मांड एम्पोरियमात कोकोनट शेल इको फ्रेंडली राखी म्हळ्यारूच नाल्लाच्या कट्टेपासून तशेंच नाल्ल्याच्या हेर भागापासत तयार केल्ल्यो राखी विकपाची घोषणा केल्या. ह्यो राखयो 21 जुलय सावन विकपा खातीर उपलब्ध आसतल्यो. पर्यावरण पूरक तशेंच पारंपारीक हस्तकलेची जतनूक करच्या हेतान गोंय हस्तकला महामंडळान हो तुस्त करपा सारको उपक्रम चालीक लायला. उच्च माध्यमिक वा महाविद्यालय पावण्यार विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून राष्ट्रीय सेवा येवजणेंत बरी कामगिरी केल्या आनी आतां सरकारी वा हेर क्षेत्रांत उंचेल्या पदांचेर काम करपाची नागरिकांची म्हायती एकठांय करपाचो वावर सुरू जाला. राष्ट्रीय सेवा येवजण खात्याच्या महाराष्ट्र आनी गोंय विभागीय संचालकांनी ही म्हायती दिल्या. उच्च माध्यमिक वा महाविद्यालयाच्या पावण्यार राष्ट्रीय सेवा येवजणेचो स्वयंसेवक म्हणून काम करतना फकत देशाची सेवा करपाक प्रेरीत आशिल्ले विद्यार्थीच मुखार वतात आनी उपरांत आपल्या नोकरेंत वा वेवसायांत प्रमाणीकपणान काम करतात. अशा राष्ट्रीय सेवा येवजणेच्या स्वयंसेवकांची देशभरांतली म्हायती एकठांय करपाचें काम हातांत घेतलां. गोंय राज्यांतल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आनी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यांनी राज्यातल्या राष्ट्रीय सेवा येवजणेच्या माजी स्वयंसेवकाची म्हायती प्रादेशीक संचालकांक धाडची अशें ह्या विशयीन म्हळां. पर्यावरण संवर्धन आनी थळाव्या लोकांक अर्थीक येणावळ अशे 2 हेतू नदरेमुखार दवरून गोंय रान उदरगत महामंडळान दक्षिण गोंयच्या साश्टींत काजूची लागवड व्हड प्रमाणांत हातांत घेतल्या. ह्या मोहिमेची सुरवात काल वळेच्या बाराडी ह्या गांवांतल्यान जाली. ह्या मोहिमे खाला ह्या गांवांत सुमार 1000 काजू रोपांची लागवड केल्या. साश्टींतल्या वेळी सयत करमणी, चिचोणे, बेतालभाटी, वारका, केळशी आनी माजोड्डे ह्या 7 गांवांनी अशी लागवड करतले अशी म्हायती महामंडळाचे वेवस्थापकीय संचालक नंदकुमार परब हांणी दिली. ही मोहीम गोंय रान उदरगत महामंडळाच्यो अध्यक्ष आनी परयेच्यो आमदार डॉ देविया राणे हांच्या मार्गदर्शना खाला आसून फुडल्या 10 दिसांत साश्टींतल्या हेर 6 पंचायत वाठारांनी ही मोहीम चालीक लायतले अशी म्हायती परब हांणी दिली. थळावे सरपंच आनी पंचा कडल्यान हे मोहिमेक बरो प्रतिसाद मेळटा. गांवच्या लोकांनी ह्या मोहिमेक आदार दिवचो असो उलो परब हांणी मारलो. 14 ते 17 ऑगस्ट ह्या काळांत पणजे जावपी गोंय राज्य चित्रपट महोत्सवाच्या फाटभुंयेर गोंय मनरिजवण संस्थेन 48 वरां भितर लघुपट तयार करपाची आगळी वेगळी सर्त ह्या महोत्सवान आयोजीत केल्या. 2 ऑगस्टाक सकाळी 10 वरांचेर लघुपटा खातीर गोंय मनरिजवण संस्था कार्यालयान विशय दितले, जाल्यार हो लघुपट 4 ऑगस्टाक सकाळी 10 वरां मेरेन गोंय मनरिजवण संस्थे कडेन दिवचो पडटलो. गोंय वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज गोंयांत उण्यांत उणें तापमान 26 अंश सेल्सियस आसा आनी चडांत चड तापमान 29 अंश सेल्सियस आसा. आयज दक्षीण आनी उत्तर गोंयांत मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. बायला कुस्तीन हंगेरींतल्या बुडापेस्टांत चालू आशिल्ल्या पोलियाक एम्रे वर्गा जनोस मेमोरियल ह्या 4th क्रमांकाच्या मालिकेंत भारतीय बायलां पंगडांनी काल रुप्या आनी कांस्य पदक जिखलें. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. नमस्कार.